नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 8 ऑगस्ट मंगळवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरातील काही प्रमुख मार्गाच्या साईड पट्ट्या अत्यंत धोकादायक झालेल्या असून केव्हाही अपघात होऊन अपंगत्व किंवा एखाद्याचा जीव जाईल अशा रस्त्यांमुळे यापूर्वीही अपघात झालेले असून जीवही गेले आहेत. संबंधित यंत्रणेकडून मात्र साईड पट्ट्यांच्या दुरुस्तीबाबत कुठलेच पाऊल उचलले जात नाहीत. जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या विकास कामांसाठी कोणत्याही नगरसेवकांशी परस्पर प्रस्ताव पाठवले तर ते विचारात घेऊ नये अशी तंबी महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्तांना सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत दिली. पिंपळा येथे उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकासाठी शहराबाहेर रोखण्यात आलेल्या शिवरायांचा पुतळा शहरात आणण्यास अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. मोदी आडनावा प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर 3 दिवसांनी सोमवारी त्यांना त्यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आलं. मणिपूरमधील वांशिक संघर्षाचा तडाखा बसलेल्या लोकांना दिली जाणारी मदत व त्यांच्यासाठी केले जाणारे पुनर्वसन कार्य यावर देखरेख ठेवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांच्या 3 माजी महिला न्यायमूर्तींची 1 समिती स्थापन केली आहे. नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण विभागातील मोठ्या पदावर असलेल्या दराडे या महिलेला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. रजनीकांतच्या ज्वेलर सिनेमाची सध्या सगळीकडे प्रचंड क्रेज आहे. रजनीकांतचा सिनेमा जेव्हा जेव्हा येणार असतो तेव्हा त्याचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये 1-2 महिने आधीपासूनच सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झालेली असते. आता रजनीकांत यांच्या सिनेमाची चेन्नई बंगलोरमध्ये इतकी क्रेज आहे की त्याचा नुकताच अनुभव बघायला मिळाला आहे. चेन्नई आणि बंगलोरमधील अनेक कंपन्यांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. खरी तत्व तुमची खरी मार्गदर्शक असतात. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.